genimandi.com podcast.
विजी डेली शुगर मार्केट अपडेट. सोमवार 16 सप्टेंबर 2019. डोमेस्टिक मार्केट. देशभरातील साखरेची मागणी आज चांगली होती, तसेच भाव 15 ते 20 रुपयांनी वाढला. महाराष्ट्रात S30 साखरेचा व्यापार 3,185 ते 3,265 रुपये राहिला, तर M30चा व्यापार 3,325 ते 3,415 रुपये राहिला. उत्तर प्रदेशमध्ये M30चा व्यापार 3,415 ते 3,485 रुपये होता. गुजरातमध्ये S30चा व्यापार 3,245 ते 3,265, तर M30चा व्यापार 3,365 ते 3,405 रुपये होता. कोलकातामध्ये M30चा व्यापार 3,785 ते 3,815 रुपये होता. तामिळनाडूमध्ये S30चा व्यापार 3,365 ते 3,565 होता, तर M30चा व्यापार 3,465 ते 3,565 होता. दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत. इंटरनॅशनल मार्केट. लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $322.6 प्रतिटन राहिला, तर US शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 11.08 सेंट्सवर होता. सौदी अरेबियातील तेल पाईपलाईनवर झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर क्रूडच्या किमतीत 10% वाढ झाली. करन्सी आणि कमॉडिटी. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 71.599 झाला, तर ब्राझिलियन रिअलचा व्यापार 4.1038 झाला. क्रूड फ्युचर्स 4,306 रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI $59.92 होते. इक्विटी. BSE सेन्सेक्स 261 अंकांनी खाली येऊन 37,123 अंकांवर, तर NSE निफ्टी 72 अंकांनी पडून 11,003 अंकांवर थांबले.